मैं छत्रपति शिवाजी महाराज और बाबा साहब आम्बेडकर को भी नमन करता हूं। भाइयों बहनों, आज एक मोटी आनंदाची बातमी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे। केंद्र सरकार ने आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेच दर्जा दिला आहे। ये केवल